जमिनीवर मांडी घालून अथवा खुर्चीवर आरामदायक स्थितीत बसा. ध्यान संपेपर्यंत तुमचे डोळे बंद ठेवा व पाठीचा कण ताठ ठेवा. आता पायांच्या बोटापासून डोक्यापर्यंतच्या शरीरातील प्रत्येक अंगाच्या संवेदनेवर लक्ष द्या. हळुवारपणे तुमच्या पायांच्या बोटांना घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे तुमचे पाय घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे तुमच्या पायांच्या पोटऱ्या घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे तुमच्या मांड्या घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे तुमचे नितंब घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमचे पोट घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमची छाती घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमचे खांदे घट्ट करा आणि सैल सोडा. आता तुमचे खांदे फिरवा. तुमच्या खांद्यांना आराम द्या. हळुवारपणे आता तुमचे बाहू घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमच्या हातांच्या मुठी वळवा आणि हात सैल सोडा. हळुवारपणे आता तुमची मान घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमची हनुवटी घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमच्या चेहऱ्यावरील स्नायू घट्ट करा आणि सैल सोडा. हळुवारपणे आता तुमचे कपाळ घट्ट करा आणि सैल सोडा. आपले संपूर्ण शरीर सैल करा. शरीरातील प्रत्येक स्नायू व नसांच्या संवेदनाची जाणीव ठेवा. तुमच्या हृदयातील स्पंदनांच्या संवेदनेचे भान ठेवा. तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहाच्या हालचालीचे भान ठेवा. तुमच्या श्वासांच्या कंपनांचे भान ठेवा. तुमच्या शरीरातील आवाजांवर भान ठेवा. शरीरातील सर्व अवयव सैल करा. तुमचे हृदय, तुमचे फुफ्फुसे, तुमचे पोट, सर्व काही. हळुवारपणे दोन्ही हातांनी स्वतःला मिठी मारा. तुम्ही किती छान आहात, किती सुंदर आहात, किती नैसर्गिक आहात. तुमच्यामधील प्रेमाचा अनुभव करा. तुमच्यामधील आनंदाचा अनुभव करा. तुमच्यामधील ऊर्जेची, कंपनेची व त्यातील तेजस्वीतेची जाणीव होऊ द्या. आता आरामात परत दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर आणा. हातांना सैल सोडा. तुमच्या छातीच्या मध्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचा, तिच्या तेजस्वीतेचा व तरलतेचा अनुभव करा. पाठीच्या कणाच्या मुळापासून ते डोक्याच्या वरच्या भागापर्यंत दीर्घ श्वास घ्या. श्वास बाहेर काढा, परत कण्याच्या मुळापर्यंत न्या. श्वास आत घ्या व बाहेर काढा. श्वास आत घ्या व बाहेर काढा. प्रत्येक वेळा श्वास आत व बाहेर करताना जाणीव होऊ द्या की तुम्ही तुमच्या शरीराच्या बाहेर विस्तारित होत आहात. तुमच्या विस्तारित होण्याबरोबर तो तेजस्वीपणा देखील पसरत आहे. श्वास घेत रहा व तुमच्या भोवती तुमची ऊर्जा पसरवत रहा. तुमच्या भोवती असलेली माणसे आता तुमच्या ऊर्जेत समाविष्ट झाले आहेत. स्वतःची जाणीव होऊ द्या. जाणीव होऊ द्या की तुमची ऊर्जा इतर लोकांमध्ये विलीन होत आहे. ही एक सुंदर ऊर्जा आहे, एक प्रेमाची ऊर्जा आहे. ते फक्त प्रेम आहे, फक्त प्रेम आणि प्रेम. तुम्ही त्या प्रेमाच्या ऊर्जेत विस्तारित होत आहात. विस्तारित होत रहा. संपूर्ण खोली तुमच्या तेजस्वीपणात व तुमच्या प्रेमात विस्तारित होत आहे. खोलीच्या पलीकडे विस्तारित होत रहा. तुम्ही या इमारतीच्या पलीकडे विस्तारित होत रहा. जाणीव होऊ द्या की प्रत्येक झाड, प्रत्येक दगड, प्रत्येक खडा, जे जे काही बाहेर आहे ते सर्व काही आता तुमच्या ऊर्जेत आहे. जसे तुम्ही दीर्घ श्वास आत घेत आहात तसे तुम्ही अधिकाधिक विस्तारित होत आहात. विस्तारित होत रहा. श्वास घेत रहा. तुम्हाला कुठलीही सीमा नाही. झाडे, फुले, पक्षी आणि प्राणी सगळे आता तुमच्या मध्ये आहेत. तुमची ऊर्जा त्यांच्यात विलीन होत आहे व तुमची ऊर्जा त्यांच्यात एक होत आहे. तुम्ही अधिकाधिक विस्तारित होत आहात. तुमच्यामध्ये रस्ता, माणसे, गाड्या, बस गाड्या, आगगाड्या, ते सर्व तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही अधिकाधिक विस्तारित होत आहात. शहर, नद्या, महासागर, पृथ्वी, आकाश, हे सर्व तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही सर्व जगभरात विस्तारित होत आहात. अजून खूप खूप विस्तारित होत रहा आणि तुमच्यातील पृथ्वी बघा. खंड, देश, शहर, प्राणी, पक्षी, वनराई, अरण्य, पठार, उरण, बगीचे, ते तुमच्यामध्ये सर्व आहेत. तुम्ही फक्त ऊर्जा आहात, तुम्ही फक्त सौंदर्य आहात, तुम्ही फक्त तेजस्वीपणा आहात, तुम्ही फक्त प्रेम आहात. प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही अधिकाधिक विस्तारित होत आहात. चंद्र, सर्व ग्रह, सूर्य, सर्व तुमच्यामध्ये आहेत. तुमचे प्रेम कुठल्याही ऊर्जेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. इथे फक्त प्रेम आहे, प्रेमाशिवाय काही नाही. तुमच्यामध्ये संपूर्ण आकाशगंगेच्या उपक्रमांची जाणीव होऊ द्या. सगळ्या घटनांचे साक्षीदार व्हा, प्रेमाच्या गीताचे साक्षीदार व्हा. अमर्याद प्रेमाचा अनुभव घ्या. तुम्ही प्रेम देत आहात, खूप प्रेम, खूप आणि खूप प्रेम ह्या संपूर्ण विश्वाला देत आहात. प्रेमाशिवाय काही देत नाही आहात. तुम्ही प्रेमाचे स्त्रोता आहात. ही स्थिती अनुभव करा व तुमच्या प्रेमात होणाऱ्या प्रत्येक अनुक्रमाचे साक्षीदार व्हा आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव करा. फक्त प्रेम व्हा. अजून थोडा वेळ फक्त प्रेम व्हा. कायमचे फक्त प्रेम व्हा. प्रेमाचा तेजस्वीपणा अनुभव करा. मंद गतीने प्रेमाच्या सर्व सौंदर्याने हळुवारपणे परत मागे शरीरात या। मंद गतीने तुम्ही आता सर्व आकाशगंगेतून मागे येत आहात। आकाशगंगेचं सर्व प्रेम आता तुमच्या बरोबर येत आहे, तुमच्यामध्ये विलीन होत आहे। ह्या विश्वाचे प्रेम, या विश्वातील सर्व प्राणी मात्रांचे प्रेम तुमच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे। तुमच्यात फक्त तेजस्वीपणा आहे, तुम्ही फक्त प्रेम आहात। हा तेजस्वीपणा कायम ठेवा, दिवस रात्र फक्त प्रेम व्हा, तेजस्वी व्हा, प्रेम व्हा, तेजस्वी व्हा, प्रेम व्हा। आता मंद गतीने प्रत्येक श्वासाबरोबर हृदयाच्या केंद्रात परत या। मंद गतीने तुमची सुंदरता, प्रेमाचा सुगंध, अगणित प्रेम, अमर्याद प्रेमाचा अनुभव घ्या। विनाशर्त प्रेम करा व हेच प्रेम विश्वामधील सर्वांवर सदैव दाखवत रहा। तुम्ही नेहमीच आनंदी रहाल व तुमच्या आसपासच्या प्रत्येकाला तुम्ही आनंदी व शांत ठेवाल। तुम्ही फक्त प्रेम व शांतता आहात। शांति, शांति, शांति। ह्या विश्वाचे प्रेम ह्या विश्वातील सर्व प्राणी मात्रांचे। आता हळुवारपणे तुमची जागरूकता परत आणा। तुमची जागरूकता, तुमचे हात, तुमचे बाहू, तुमचं डोकं, तुमची मान, तुमचे खांदे, छाती, पोट, नितंब, मांड्या, पोटऱ्या, पाय व पायाची बोटे ह्यावर आणा। ताजेपणाची जाणीव होऊ द्या, ऊर्जेच्या प्रवाहाची जाणीव होऊ द्या। तुमचा दिवस छान जावो, एक सुंदर दिवस तुमची वाट बघत आहे।